श्रीराम श्री समर्थांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. हा 52वा श्लोक आहे. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे नलिंपे कदा दंबवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा. श्रीराम श्री समर्थांचे मनाचे श्लोक आपण पाहतो आहोत. हा 52वा श्लोक आहे. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे नलिंपे कदा दंबवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तमाचा दास कसा आहे? तो धन्य झालेला आहे. प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपलंही जीवन धन्य व्हावं, कृतार्थ व्हावं, या नरजन्मात आल्यासारखं काहीतरी सार्थक करावं. पण त्याच्यासाठी काय करावं आणि काय झालं म्हणजे जीवन धन्य होतं याचीच माहिती जाणीव पुष्कळांनाच नसते. क्वचित कुणाला परमभाग्याने जर संतांची सद्गुरूंची भेट झाली, काही सद्ग्रंथ वाचनात आले, तर त्याच्या लक्षात येतं की नुसतं खाणं पिणं झोपणं हे जीवन नाही, या जीवनात काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी वेगळं मिळवायचं आहे, म्हणून तो त्याचा विचार करायला लागतो. तर असं मिळवत असताना काय करायला पाहिजे ह्याचाही विचार हवा. आणि ज्याला ते मिळालेलं आहे तो कसा असतो, तो आपला वेळ कसा घालवतो, काय करतो दिवसभर, तो विचार या श्लोकामध्ये आलेला आहे. ते म्हणतात क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, हा जो दास आहे सर्वोत्तमाचा, तो आपला वेळ कसा घालवतो, सबन दिवसात त्या वेळामध्ये करतो काय, तर तत्वचिंतानुवादे तत्वचिंता करतो. तत्व काय? आत्मतत्व, परमात्मतत्व. त्या परमात्मतत्वाचं चिंतन करण्यामध्ये घालवतो. आपण स्वतः चिंतन करतो आणि अनुवादे इतरांनाही त्याच्यासंबंधी सांगत राहतो. म्हणजे तो अवांतर गोष्टी बोलतच नाही. संसाराच्या, प्रपंचाच्या, राजकारण, समाजकारण हे त्याच्यापक्षी झालीच आहे. कारण त्याच्यात आपल्याला जर प्रत्यक्ष काही करायचं नाही तर नुसती चर्चा करून वेळ घालवण्यात काय अर्थ आहे? त्याला त्याची गोडीच राहत नाही. आणि म्हणून तो आपला जो वेळ आहे तो त्या तत्वचिंतनार्थ आणि त्याचं अनुवादे पुन्हा पुन्हा इतर लोकांना सांगण्यामध्ये त्याचा वेळ जात असतो, आनंदाने जात असतो. आणि इतरांना सांगण्यामध्ये सुद्धा पुन्हा आपणही तेच ऐकत असतो. एका ठिकाणी म्हटलं जसं घोळघोळू, घोळून घोळून तोच विषय असतो. त्याचं कारण न जाणो ते चिंतन सुटलं तर होत नाही त्याच्या बाबतीत. पण सामान्यतः तोही सावध असतो, दक्ष असतो की आपलं अनुसंधान जरा देखील सुटता कामा नये. त्यामुळे काय जर बोलायचंच झालं तर ह्यासंबंधी बोलायचं. अवांतर म्हणा किंवा एकंदरीतच त्याला फार बोलणं आवडत नाही. कारण सामान्यतः मनुष्य जे बोलतो ती स्वतःची स्तुती सांगत असतो, नाही तर कुणाची तरी निंदा करत असतो. हे दोन विषय जर सोडले तर साधारण बोलायला विषयच नसतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी त्याला मनापासूनच वर्ज्य असल्यामुळे स्वतःची प्रौढी तो कधी गायला जात नाही. आणि निंदा व्याली दुरी ते असं म्हटलं आहे. जेवढी निंदा आपण कोणाची करू ते पाप आहे हे त्याला माहिती असल्यामुळे. आणि हाही बोध असतो की एखादी व्यक्ती जी वागते त्याच्या प्रकृतीला धरून ती वागते. त्या निंदा करायचं आपल्याला काही कारण नाही, आपल्याला तो अधिकारही नाही. त्यामुळे अवांतर बोलण्यामध्ये तो जरा देखील वेळ घालवत नाही. जे काही बोलतो क्रमी वेळ जो तत्वचिंता अनुवादे त्याच्यामध्ये तो आपला वेळ घालवतो. न लिंपे कदा दंबवादे विवादे, ह्या विषयाखेरीज इतर विषयामध्ये लक्ष घालून त्याचा लेप तो स्वतःला लागू देत नाही. न लिंपे कदा, कसला वेळ असतो? इतर गोष्टी काय असतात? त्याला दंबवादे, उगीचंच पोकळ युक्तिवाद करत राहायचं. पुष्कळांना सवय अशी असते की कुणी बोलत नसलं तरी आपण बोलणं काढायचं, काहीतरी वादविवाद करायचा, ज्याला वितंडवाद म्हणतात तसा घालायचा, आपल्या मताचं प्रतिपादन करायचं, दुसऱ्याचं मत खोडून काढायचं. खरं म्हणजे ह्याच्यातून काही साध्य होत नसतं. परंतु बोलण्याची खुमखुमी असती, आपलं पांडित्य दाखवण्याची एक इच्छा असते. त्यामुळे पोकळ युक्तिवाद करून दुसऱ्याला आपण कसं जिंकलं वादामध्ये, याचाच त्याला एक मोठा अभिमान वाटत असतो, गर्व वाटत असतो. आणि त्यामुळे फालतू गोष्टी, निरर्थक, ज्याचा काही उपयोग नाही, अशा गोष्टीमध्येच बहुतेक मंडळी आपला वेळ घालवीत असतात. आणि ते त्याला अजिबातच मान्य नसल्यामुळे, किंवा त्याच्या त्या पिंडातच नसल्यामुळे, किंवा आता साधनेने त्याला तो बोध झालेला असल्यामुळे, आधी बोलायचं थोडं आणि जे बोलायचं असेल ते मूळ मुद्द्याविषयी बोलायचं, बाकीचं काही नाही. म्हणून पुढच्या तिसऱ्या चरणात ज्यांनी म्हटलं आहे, करी सुख संवाद, तो संवाद करतच नाही असं नाही, करी सुख संवाद जो उगमाचा, तो सुखसंवाद जो करतो तो कशासंबंधी, उगम या विश्वाचा उगम कशात आहे, परमात्मा कोण, विश्व काय, मी कोण, हे तीन प्रश्न असतात. त्या तीन प्रश्नामध्ये सगळी शास्त्र देखील, हे विश्व झालं कसं, कुणी केलं, कशाचं घडलं, ह्या संबंधीचा विचार करण्यासाठी निर्माण झाली. सगळ्यांच्यात एकवाक्यता झाली असं नाही, प्रत्येकजण आपापला परीनं आपापलं मत मांडत असतो. तर त्यामधलंच ह्याचाही विचार, ह्या विश्वाच्या उगमाचा जो मूळ तत्व आहे, परमात्म तत्व आहे, ज्याला एकोहम बहुश्याम असं वाटलं, आपण एक आहोत, अनेक रूपांनी नटावं असं वाटलं, त्यामुळे त्यांनी विश्व निर्माण केलं असं म्हणावं, किंवा खरं म्हणजे तोच विश्वरूपाने नाना अंगाने नटला, तोच आहे एक. आणि ह्या बोधावर हा गेलेला असल्यामुळे तो जे काही बोलतो, जे काही वागतो, ते ह्या बोधाला ठेवून वागतो. आणि त्यामुळे तो जो संवाद होतो तो सुखसंवाद होतो, वितंडवाद होत नाही. जे बोलणं असतं ते संवादाचं असतं, कारण संवाद असा करावा की ज्या योगे वादविवाद तुटून जाईल, तुटे वाद संवाद त्याते करावे असं म्हटलं आहे समर्थाने. बोलणं असं असावं की वादविवाद ज्याच्यामध्ये बंद होईल आणि सुसंवाद भगवानच्या बोलण्यामध्ये राहील, अशा तऱ्हेचं बोलणं व्हायला पाहिजे. त्यामुळे हा जो भक्त आहे तो आपला वेळ कसा घालवतो, काय करत नाही आणि काय करतो, हे दोन्ही सांगितलं. हे कशासाठी सांगितलं, आपण त्या मार्गाने जायला पाहिजे. बोधावर जाऊन ही जी व्यक्ती करते आहे ते आपण साधना म्हणून करायचं आहे, आणि त्याचं ते सहज वागणं आहे. म्हणून ह्या श्लोकामध्ये म्हटलं त्यांनी, क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे नलिंपे कदा दंभवादे विवादे, करी सुखसंवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ.